यिर्मयाह अध्याय 22। परमेश्वर म्हणतो, यहूदाच्या राजाच्या घरी खाली जा आणि तेथे हे वचन बोल, असे म्हण, दाविदाच्या सिंहासनावर बसणाऱ्या यहूदाच्या राजा, तू, तुझे दास व या वेशींनी ये जा करणारे तुझे लोक, असे तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका। परमेश्वर म्हणतो, तुम्ही न्याय निवाडा करा, जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्या सोडवा, परका, पोरका व विधवा यावर अन्याय करू नका, त्यास उपद्रव देऊ नका, या स्थळी निर्दोष रक्त पाडू नका। तुम्ही याप्रमाणे वागाल तर खरोखर दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे, त्यांचे सेवक व त्यांचे लोक रथारूढ व अश्वारूढ होऊन या मंदिराच्या वेशीतून ये जा करीतील। परमेश्वर म्हणतो, माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत तर हे मंदिर ओस पडेल, कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो, तू मला गिलाद लबानोनाचे शिखर असे आहेस, मी तुला खात्रीने ओसाड भूमीसारखे निर्जन नगरासारखे करीन, मी तुझविरुद्ध विध्वंसक त्याच्या शस्त्रांनिशी सिद्ध करीन, ते तुझे निवडक गंधसरू तोडून अग्नीत टाकतील, बहुत राष्ट्रातील लोक या नगराजवळून जातील, ते एकमेकास म्हणतील की परमेश्वराने या मोठ्या नगराचे असे का केले, तेव्हा ते उत्तर देतील की त्यांनी आपला देव परमेश्वर याचा करार मोडिला व अन्य देवास भजून त्यांची सेवा केली म्हणून। मृतांसाठी रडू नका, त्याकरिता शोक करू नका, तर देशांतर करणाऱ्यासाठी आक्रोश करा, कारण तो परत येणार नाही, त्याला त्याच्या जन्मभूमीचे पुन्हा दर्शन होणार नाही। यहूदाचा राजा योशिया याचा पुत्र शल्लूम हा आपला बाप योशिया याच्या जागी राजा होऊन या ठिकाणाहून गेला, त्याचविषयी परमेश्वर म्हणतो, तो येथे कधी परत येणार नाही, तर जेथे त्याला बंदिवान करून नेले आहे तेथेच तो मरेल, या देशाचे दर्शन त्याला पुन्हा होणार नाही। जो आपले घर अधर्माने बांधितो, आपल्या माड्या अन्यायाने उभारितो, आपल्या शेजाऱ्याकडून फुकट सेवा करून घेतो, त्याला वेतन देत नाही, तो हाय हाय करणार। तो म्हणतो, मी आपल्यासाठी विस्तीर्ण घर व लांब रुंद माड्या बांधीन, तो त्याला बहुत खिडक्या पाडितो, त्याने घरास गंधसरूची तक्तपोशी केली आहे, हिंगुळाचा रंग दिला आहे, तू गंधसरूची शेखी मिळवितोस म्हणून तू राजा ठरशील काय? तुझा बाप खातपीत व धर्मन्याय करीत नसे काय? तेव्हा त्याचे बरे चालले होते, दीन दुबळ्यांचा तो न्याय निवाडा करी, तेव्हा त्याचे बरे चालले होते। परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे काय? तरी पण केवळ निर्दोषांचा रक्तपात, जुलूम जबरी व अन्याय्य धनप्राप्ती याकडे तुझे डोळे व मन ही लागली आहेत। ह्याकरिता यहूदाचा राजा योशिया याचा पुत्र यहोयाकीम याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, अहारे माझ्या भावा, अहागे माझ्या बहिणी, असे म्हणून कोणी त्याचविषयी विलाप करणार नाहीत। अहारे माझा धनी, अहारे त्याची थोरवी, असे म्हणून त्याचविषयी कोणी विलाप करणार नाहीत। गाढवाच्या मूठमातीसारखी त्याची मूठमाती होईल, त्याचे शव यरुश्लेमेच्या वेशीबाहेर ओढीत नेऊन फेकून देतील। लबानोनावर चढून आक्रोश कर, बाशानात हेल काढून रड, अबारिमाहून आरोळी कर, कारण तुझे सर्व वल्लभ भंगले आहेत। तुझी सुखसोय असता मी तुझबरोबर बोललो तेव्हा तू म्हणालीस, मी ऐकावयाची नाही, माझे म्हणणे ऐकू नये, ही लहानपणापासून तुला खोड आहे। वारा तुझ्या सर्व मेंढपाळास उधळून लावील, तुझे वल्लभ बंदिवान होतील, तेव्हा तू आपल्या सर्व दुष्टतेमुळे लज्जित व फजित होशील। अगे लबानोन वासिनी, गंध सरोवर घरटे करणारी, तुला तिडका येतील, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तू वेणा देशील, तेव्हा तू कशी धापा टाकशील। परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, यहूदाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोण्या माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असला तरी तेथून मी तुला काढून फेकून देईन। तुझा जीव घेण्यास टपणाऱ्यांच्या हाती, तुला ज्यांची भीती आहे त्यांच्या हाती, बाबेलचा राजा नबूखद्रेसर याच्या हाती, खासद्यांच्या हाती मी तुला देईन। मी तुला व तुझ्या जन्म देणाऱ्या आईला तुमची जन्मभूमी नव्हे अशा देशात फेकून देईन, तेथे तुम्ही मराल। ज्या देशात परत येण्याची ते वांछा करतील त्यात ते परत येणार नाहीत। हा कोण्या तुच्छ फुटक्या पात्रासारखा माणूस आहे काय? तो नापसंत पात्र आहे काय? त्याला व त्याच्या संतानाला माहीत नाही अशा देशात त्यास का फेकून दिले आहे? अगे पृथ्वी, अगे पृथ्वी, अगे पृथ्वी, परमेश्वराचे वचन ऐक। परमेश्वर म्हणतो, हे लिहून ठेवा की हा मनुष्य निर्वंश आहे, हा मनुष्य आपल्या सर्व हयातीत उत्कर्ष पावावयाचा नाही, कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही।